chinimandi.com पॉडकास्ट।
बहिणी मुलींच्या लग्नासाठी मिळावी 80% ऊस थकबाकी। कारखान्यांकडून FRP मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांना मुलीच्या बहिणीच्या लग्नात असंख्य अडचणी येत आहेत। म्हणून मुलींच्या लग्नात तरी शेतकऱ्यांना 80% FRP मिळावी असा निर्णय ऊस सहकारी समितीच्या बोर्ड बैठकीमध्ये एकमतानं घेण्यात आला। शनिवारी नगरपंचायतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष 2019-20 झालेला खर्च आणि 2020-21 अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली। यानंतर ऊसाचे पैसे, नवं बियाणं, गोदामातील खतं आणि कीटकनाशकं याबाबतही चर्चा करण्यात आली। समितीतील कमी कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबतही चिंता व्यक्त करून लवकरच ही संख्या वाढवण्याबाबत मागणी करण्यात आली। या बैठकीदरम्यान मुलीच्या लग्नात 80% FRP भागवावी अशी मागणी करण्यात आली। यावर याबाबत लवकरच आशादायक पावलं उचलण्याचं आश्वासन कारखान्यातील अधिकाऱ्यांनी दिलं। ऊस समितीचे चेअरमन अशोक चौधरी म्हणाले, कारखाना आणि समितीनं निर्णय घेतला आहे की जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात पोचत नाही तोपर्यंत कारखाना सुरू राहील। ते म्हणाले, चौधरी चरण सिंह यांची प्रतिमा लावल्याबाबत सर्वांनीच सहमती दर्शवली आहे। यावेळी ऊस परिषदेचे चेअरमन जयप्रकाश, देशपाल प्रधान, नरेश तोमर, डॉक्टरेट तफरूज, राजेंद्र कुमार, सुरेंद्र राणा, सुभाष सैनी, जितेंद्र राणा, हरवीर प्रधान, ऊस समितीचे सचिव भास्कर रघुवंशीसह सर्व मान्यवर उपस्थित होते।